श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. तेरावी ओवी चांगदेव पासष्टीची काल घेऊन झाली. तेराव्या ओवीमध्ये आणि बाराव्या ओवीमध्ये संवित्तीबद्दलची चर्चा सुरू आहे. संवित्ती म्हणजे ज्ञान प्रकाश, ज्याच्यामुळे ज्ञान फागते, जाणवते, ॲट्रिब्यूट्स ओळखायला येतात, तो ज्ञान प्रकाश, त्याला संवित्ती असं माऊलींनी वेळोवेळी म्हटलेलं आहे. तेराव्या ओळीमध्ये नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती, भिंतीवरच्या चित्राची उपमा देऊन ते उदाहरण घेऊन माऊलींनी स्पष्ट करण्याचा आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की भिंत पडली तर त्याच्यावरचं चित्र पडतं. परमात्मा म्हणजे हे जणू मोठी भिंतच आहे आणि जे त्याच्यावर चित्र भासतं, प्रकाशमान होतं, तो परमात्म्याचा प्रकाश आहे. त्या प्रकाशामुळेच ते दिसते. म्हणजे जे नाही त्याचे चित्र चित्रकार काढतो आणि भिंतीवर तो कोरून ठेवतो किंवा भिंतीवर कुंचीनी काढतो, पण ते चित्र म्हणजे भिंतच असते. आणि त्याप्रमाणे ज्ञान हे जगाच्या रूपाने प्रकाशित होत असते. हा सिद्धांत प्रतिपादित केल्यानंतर माऊली आणखीन पुढच्या लेवलला या अंडरस्टँडिंगला घेऊन जातात आणि चांगदेव महाराजांना पुढच्या लेवलवर नेऊन याबद्दलचा पुढचा बोध देतात. तो काय आहे ते आज चौदाव्या ओवीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. बांध्याच्या मोडी बांधा न होनी गुळाची गोडी तयापरी जग परवडी संवित्ती जाण. बांध्याच्या मोडी, बांधा म्हणजे गुळाची ढेप. गुळाची ढेप ज्याला विदर्भामध्ये गुळाचा भेला म्हणतात, पश्चिम महाराष्ट्रात त्याला गुळाची ढेप म्हणतात. तर बांध्याच्या मोडी बांधा नहुनी गुळाची गोडी. गुळाची ढेप मोडली तर गुळाची गोडी गेली असे होते का? गुळाच्या ढेपेला जी गुळाची गोडी आहे ती तर गोडी आहेच ना. ढेप पूर्ण तशीच्या तशी आहे किंवा ती फोडून त्याचे तुकडे तुकडे करून इतरांना वाटून दिले तर त्या गोडीमध्ये काही फरक पडतो का? मोठ्या आकाराची ढेप किंवा लहान आकाराची ढेप, त्यातही तीच गोडी असते आणि त्याचे जर तुकडे केले तर त्या तुकड्यांमध्ये सुद्धा तीच गोडी असते. किंवा गुळाची जी गोडी आहे ती ढेपीच्या आकारावर अवलंबून नाही आहे. तयापरी जगपरवीडी संवित्ती जाणं म्हणजे याच्यातून काय सिद्ध झालं? गुळाची गोडी ही पूर्ण ढेपेला पण तीच गोडी आहे. त्याचा एक पार्टिकल काढ, एका छोटासा तुकडा काढला तर त्यालासुद्धा तीच गोडी आहे. म्हणजे गुळाची गोडी हे आकारावर अवलंबून नाही हे सिद्ध होतं ना. कारण ती गोडी त्या गुळाचा स्वभाव आहे आणि ती मुळातच आहे. मग त्याचा आकार चौकोन असो, त्रिकोणी असो, गोल असो, षटकोणी असो, कोणताही आकार असो द्यात, आकारानी वजनानी काही फरक पडणार नाही आहे. गुळाची गोडी ही गोडच असणार. त्याप्रमाणे या जगाचे महत्त्व आहे. म्हणून ज्ञान नाही तर संवित्ती, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश हे गुळाच्या गोडीप्रमाणे आहे. हे मूलभूत आहे, हे फंडामेंटल आहे, हे इंट्रिन्सिक कॅरेक्टर आहे. इंट्रिन्सिक, ज्याला वेगळं करता येत नाही, ज्याला दाखवता येत नाही, त्याला अनुभवता येतं. गोडी आपल्याला मोजता येईल का हा गुळ गुळ जास्त गोड आहे हा गुळ कमी गोड आहे असं रिलेटिव्ह टर्म्समध्ये आपण म्हणू. पण जसं वजनाचं युनिट आहे ग्राम आहे, आयतनाचं युनिट आहे लिटर्स आहे मिलीलिटर्स आहे, तसं गोडीचं काही युनिट आहे का? आता मॉडर्न सायन्समध्ये गोडीला सुद्धा मोजण्यासाठी ब्रिक्स वगैरे हे प्रकार काढलेले आहेत, पण ते सगळे मेजरमेंट्स नाही आहेत, ते एस्टिमेट्स आहेत, कारण ते रिफ्लेक्टन्सवरती डिपेंड करतात. म्हणून एखादा वैज्ञानिक बुद्धीचा माणूस असेल तर तो म्हणेल की त्या गोडीला ब्रिक्स या स्केलवरती मापता येईल, पण ते सुद्धा रिलेटिव्ह टर्म्समध्ये आहे आणि ते एस्टिमेट आहे, ते मेजरमेंट नाही आहे. तर त्या गोडीप्रमाणे परमात्मा तत्व जे आहे, ती संवित्ती जी आहे, तो ज्ञान प्रकाश जो आहे, तो मूलभूत आहे, त्याला मोजता येत नाही, त्याला लहान मोठा असा दाखवता येत नाही, त्याला रिलेटिव्ह टर्म्समध्ये कम्पेअर करता येत नाही, त्याची तुलना करता येत नाही, तो अतुलनीय असा आहे, तो ज्ञान प्रकाश आहे, ती संवित्ती आहे. परमात्माच या जगाच्या रूपाने संपूर्ण नटलेलं आहे हे आपण मागच्या दोन ओव्यांपासून पाहतोय. आता जग दिसते आणि परमात्मा तर दिसत नाही, म्हणून बुद्धिमान लोक कसं मान्य करणार परमात्मा आहे किंवा नाही? ज्या संवित्तीबद्दल आपण बोलतोय ती दिसते का? ती दिसत नाही. गुळाची गोळी दिसते का? तर ती दिसत नाही. अवकाशातली पोकळी दिसते का? दिसत नाही. वारा असतो अनुभवता येतो दिसतो का? दिसत नाही. सुगंध अनुभवता येतो पण दिसतो का? दिसत नाही. ध्वनी ऐकायला येतो पण दिसतो का? अजिबात नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी नाहीत का? यांचं अस्तित्व आपल्याला नकारता येईल का? तर जग दिसते, परमात्मा दिसत नाही. जगाचे स्वरूप नानाविध आहे. नानाविध कसं आहे? निरनिळे नावं, निरनिळे रूप, वर्ण, जाती, आकार असंख्य आहेत, मिलियन्स बिलियन्स ट्रिलियन्स आहेत. आणि परत परत माऊली सांगतात, संत महात्मे सांगतात, शंकराचार्य सांगतात की परमात्मा हा एकमेवा द्वितीय आहे, एकमेव अद्वितीय, म्हणून त्यालाच अनन्य शरण जा, असंच म्हणतात ना भगवद्गीतेमध्ये. देवानी पण काय म्हणलं होतं? मन्मनाभव मद्भक्त्यो मध्या जीमा नमस्कुरू मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिज्ञाने प्रियोसि मे. तू माझा प्रिय आहे, तू माझा सखा आहे, म्हणून तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तू मन्मनाभव मद्भक्त्या माझा हो, माझी भक्ती कर आणि मला एकट्याला शरण आहे. मी प्रतिज्ञेने सांगतो की मी तुला सर्व पापांतून मुक्त करील आणि मोक्षाच्या मार्गावर लावील. पण तिथे परमात्मा एकमेव द्वितीय आहे म्हणून, कारण देव काय म्हणत आहे, मला म्हणजे काय, मला म्हणजे कोणाला? या एकमेव अद्वितीय असलेल्या परमात्म्याला तू शरण ये. आता पुढे जाऊन माऊलींनी या चांगदेव 65 चांगदेवाला बोध करताना सांगितलं की नंतर तो एक पण संपतो, मग त्याला एकमेवा द्वितीय म्हणणं सुद्धा खपत नाही, कारण दोन असतील तर दोघांचा मिलाप होऊन एक झाला असं म्हणणं शोभतं, पण तो एकच जर उरला आणि एकच एक सर्वत्र आहे, ज्याला पाहतो तोही तोच आहे, जो दिसतो तोही तोच आहे, जो अनुभवतो तोही तोच आहे, तर मग कोण उरला? ती जी शून्याची स्थिती, त्या शून्याच्या स्थितीतला परमात्मा, पण हे अनुभवता येईल का? म्हणून हे साध्या बुद्धीने पटू शकेल का? आपल्या बुद्धीला आपल्या मनाला हे कसं पटू शकेल? कारण हे सगळं जग दिसते आहे याला खोटं समजायचं, आणि जे दिसत नाही ज्याच्याबद्दल आपल्याला काही माहीतच नाही, नुसतं सगळे म्हणतायत म्हणून होला हो लावतोय, तर त्याला खरं मानायचं, आहे की नाही? बुद्धीचा तर हाच भेद आहे, बुद्धी तर हेच म्हणणार ना, जे दिसत आहे धडधडाईत, माझी बायको, माझे लेकरं, माझा घर, माझा संसार, माझा माझे मित्र, हे हा सगळा संसार मला दिसतोय डोळ्यांनी, याला मी खोटं मानू आणि जे दिसत नाही त्याला मी कसं काय खरं मानू, आहे की नाही विचार? वैचारिकदृष्ट्या हे तथ्य खरंच म्हणावं लागेल ना, पण हे समजण्यासाठी किती गहन खोल दृष्टी लागत असेल, चांगदेवासारखी उच्च तयारी असलेले आपण नाही आहोत. मी जो हा प्रश्न निर्माण करतोय आज तो सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. अनेकही नाही तो, एकही नाही मग तो आहे तरी कसा? नाही का, आधी म्हटलं की द्वैत द्वैत द्वैत, नंतर म्हटलं की अद्वैत अद्वैत अद्वैत, आता म्हणतो की नाही अद्वैतही खपत नाही. मग आहे काय प्रकार? जे आहेच नाही त्याला मान्य कसं करू? तरुण पिढीची मुलं आता हेच विचारणार ना की जे दिसत नाही त्याला मान्य करा म्हणता तुम्ही, आणि जे नाही आणि जे दिसते ते मिथ्या म्हणताय, तर त्याचे वर्णनच करता येत नाही. असा तो परमात्मा, तो शब्दांच्या अतीत आहे, शब्दांनी त्याला व्यक्त करता येत. मग जो आत्मा दिसत नाही, जो परमात्मा दिसत नाही, पण जग हे प्रत्यक्षात दिसते, मग सर्वसामान्यांच्या बुद्धीने जर असं म्हटलं की अशा देवाला आम्ही कसं काय मानायचं, त्याचं काही प्रमाण तरी द्या. जे दिसत नाही ते खरे की जे प्रत्यक्ष दिसते ते खरे? शंकराचार्यांचं जे प्रसिद्ध स्टेटमेंट, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, नाही का? एक छोटासा विनोद मागच्या भागात दोन भागापूर्वी करण्यात आला होता की शंकराचार्य आपल्या शिष्यांसोबत चाललेले होते, शिष्य लहान वयांचे तरुण एनर्जेटिक होते, एक हत्ती त्यांच्या मागे लागला, शिष्य तरुण होते, हलके फुलके होते आणि रिफ्लेक्सेस चांगले होते, पटापटा पटापटा झाडांवर चढले, आणि तो मत्त झालेला उन्मत्त झालेला हत्ती तो पाठलाग करू लागला, शंकराचार्य पुढे पुढे पळू लागलेत. त्यातला एक नॉटी मुलगा म्हणला की आचार्य, हे गुरुजी, तुम्ही पळता कशाला, हा हत्ती तर मिथ्या आहे ना, तुम्हीच तर म्हणता ब्रह्मसत्यम जगत मिथ्या, हा जगताचा भाग आहे हत्ती, हा तर मिथ्या आहे ना, कशाला पळता? तर हे सत्य आहे आणि जे जगत दिसते ते मिथ्या आहे. आता मिथ्या मिथ्या म्हणजे काय हो? मिथ्या शब्दाचा आपण अर्थ घेतो की खोटे, खरे आणि खोटे दोन प्रकार असतात, पण खरोखर मिथ्या शब्दाचा अर्थ असा म्हणायचा असेल का, खोटा असेल का अर्थ? शंकराचार्यांना किंवा ज्ञानेश्वर माऊलींना किंवा मोठमोठे जे आचार्य होऊन गेलेत, जे भाष्यकार झालेत, ज्यांनी गीतेवर टीका केली, त्यांना खरोखर मिथ्या शब्दाचा अर्थ कळला असेल का, की आपल्यासारख्या बुद्धिमंतांनाच कळतो? मिथ्या शब्दाचा अर्थ खोटं असं नाही आहे. गीतेमध्ये किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ खोटा असा नाही आहे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, कारण आत्ता तीन ओव्यापूर्वीच माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना सांगताना म्हटलं की हे सगळं जगत म्हणजे त्या परमात्म्याचा प्रकाशच आहे, किंवा त्या परमात्म्याच्या प्रकाशाने प्रकाशित होते. आता त्या परमात्म्याच्या प्रकाशाने जे प्रकाशित होत असेल ते खोटं काय, खोटं कसं काय असणार? तर मग मिथ्या शब्दाचा अर्थ काय झाला? मिथ्या शब्दाचा अर्थ डायनामिक, सतत बदलणारं, सतत परिवर्तनशील, असा अर्थ मिथ्या शब्दाचा आहे. ब्रह्म काय? ब्रह्म स्टॅटिक आहे, अविनाशी आहे, आणि जगत हे विनाशी आहे. विनाशी आहे म्हणजे काल जसं होतं तसं आज नाही आहे, आज जसं आहे तसं उद्या नाही आहे. आपलं शरीरही ज्या दिवशी आपण जन्म घेतला, आईच्या उदरातून बाहेर आलो, त्या दिवशी हे शरीर असं नव्हतं. आणि मेडिकल सायन्सप्रमाणे दररोज आपल्या बॉडीच्या कितीतरी सेल्स गळतात पडतात, त्याच्या ठिकाणी नवीन सेल्स उद्भवतात, म्हणजे दररोज हे शरीर बदलत असतं. काल जसं होतं हे शरीर तसं आज नाही आहे. आपलाच फोटो लहानपणीचा जेव्हा आपण आता पाहतो, तेव्हा स्वतःच नवल करतो मनातल्या मनात, अरे मी असा होतो, अरे मी इतका सुंदर होतो. तर दररोज जे परिवर्तन घडतं आणि त्या परिवर्तनशील स्वभावामुळे या जगताला मिथ्या म्हणण्यात आलं आहे. मिथ्याचा अर्थ खोटा नाही, भासमान तर आहेच पण खोटं नाही आहे. म्हणून मिथ्या शब्दाला व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. मिथ्या म्हणजे नेहमी बदलत राहणारे किंवा नाशिवंत किंवा मर्त्य, ज्याला मृत्यू आहे. जे शरीर जन्मलं आहे त्याला मृत्यू आहेच आहे, हे मर्त्य आहे. पण परमात्मा म्हणजे ब्रह्म हे आहे तसेच आहे. ब्रह्म म्हणजे हे चैतन्य आहे तसेच आहे. कोणी एखादा मेला म्हणून त्या चैतन्यात कमी आली, किंवा एखादी नवीन व्यक्ती जन्माला आली म्हणून त्या चैतन्यात भर पडली, असं कधी होते का? असं कधी होत नाही. जे ब्रह्म तत्व आहे, जे परमात्म तत्व आहे, ते शाश्वत आहे, ते चिरंतन आहे, ते अपरिवर्तनशील आहे, न बदलणारं असं तत्व आहे. म्हणून त्याला सत्य म्हटलं आहे. ते सतत टिकणार आहे म्हणून सत्य आहे. आणि मिथ्या जे टिकणारं नाही आहे, जे टिकाऊ नाही आहे, जे विनाशवान आहे, म्हणून ते मिथ्या आहे. आणि म्हणूनच या ब्रह्माला सत्य म्हणतात, कारण हे सतत टिकणार आहे. अनेक गोष्टी जसं सांगितलं आधी मी, ज्या दिसतात आणि अनेक गोष्टी दिसत नाहीत. हा जगाचा पसार आपल्याला दिसतो, या शरीराच्या डोळ्यांनी, या चर्मचक्षुनी सगळं दिसतं. आपल्या घरात आपण सगळे बसलेलो आहे, बायको पाय घासत आहे किंवा भांडी घासत आहे किंवा इतर काही करत आहे कामं, हे सगळं दिसतं म्हणून ते आहे असं आपण मानतो. पण अनेक गोष्टी दिसत नाहीत. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर आपण असा पेपर हलवला आपल्या चेहऱ्यासमोर तर आपल्याला वाटतं की इथे हवा आहे. मग पेपर हलवल्याने हवा नाही का? पंखा लावला, वारा आपल्याला येऊ लागला, शरीराला स्पर्श झाला, असं वाटतं की वारा आहे. पण एरबी वारा नाही का? वारा तर आहेच आहे. ऐकायला येत आहे, आता हे तुम्ही चांगदेव 65 ऐकत आहे, हे ऐकायला येत आहे, पण हे दिसतं आहे का? या टेक्नॉलॉजीमुळे तो वाचणारासुद्धा दिसत नाही आहे. तर जे दिसत नाही म्हणून ते नाही असं आहे का? सुगंध, फुलांचा सुगंध दिसतो का? दिसत नाही, पण तो आहे. त्याचप्रमाणे गोडी, इथे जे बंध्याची या मोडी बांधा नहोनी गुळाची गोडी, गुळाची साखरेची गोडी दिसते का? पण ते गोडी आहे, कारण ते फंडामेंटल आहे, ते मूळ तत्व आहे. तसेच अनेक गोष्टी दिसतात पण त्या असत नाही. त्या दिसतात पण त्या भासमान होतात, त्या असतात का? अनेक गोष्टी अशा आहे, जसं मृगजळ. आपल्या वाळवंटामध्ये मृगजळाची कल्पना असते, मृगजळ. तर मृगजळ दिसते, अगदी पाण्यासारखं दिसते, पण तिथे जाऊन पाहिल्यानंतर तिथे असतं का? त्याचप्रमाणे सर्वात जवळचं उदाहरण म्हणजे इंद्रधनुष्य. आकाशात इंद्रधनुष्य दिसतो, पण ते सायन्सप्रमाणे त्या प्रकाशाचे रिफ्लेक्शन आहेत, आणि त्या रिफ्रॅक्शनमुळे ते VIBGYOR ताना पिही आणि जा या 7 रंगाचा तो इंद्रधनुष्य दिसतो. पण तो असतो का? तो तर नसतो. दोरीवर सापाचा भास होतो, पण तिथे साप असतो का? त्याप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जग दिसते पण असत नाही. आणि परमात्मा दिसत नाही पण तो असतो. जे दिसते पण असत नाही हा झाला विवर्तवाद. आणि परमात्मा जगताच्या रूपाने प्रकाशित होतो हा माऊली ज्ञानेश्वरांचा चिद्विलासवाद. हा चिद्विलासवाद, माऊलींचा हा चिद्विलासवाद आहे. आणि सर्व परमात्माच आहे. आत्मप्रकाशांमध्ये सर्वत्र आत्माच भरलेला असा दिसून येतो. आत्मप्रकाशामुळे सर्वत्र आत्माच भरलेला आहे असा दिसून येतो. आणि जेव्हा या स्थितीला आपण पोचतो तेव्हा हे सगळं जग परमात्ममय दिसू लागते. परमात्ममय जगामध्ये सर्वत्र परमात्म्याला पहा असं म्हटलं तर हसणार आहे लोक. लोक म्हणतील की असं कसं शक्य आहे. पण हे जसं माऊली सांगत आहे या लॉजिकनी जर गेलं तर मग हे सगळं शक्य आहे. कारण आत्मप्रकाशाने संपूर्ण जगत आणि त्या जगामध्ये आत्माच भरून राहिलेला आहे. आता तो अज्ञानामुळे दिसत नाही ती वेगळी गोष्ट आहे. ज्ञानामुळे आत्मज्ञानाच्या प्रकाशामुळे तो आत्मा दिसतो. दिसतो कसा, म्हणजे डोळ्यांनी दिसतो असा नाही, तो परत अनुभवता येतो. आणि जी मंडळी सतत मेडिटेशनमध्ये असतात, ध्यान करतात दररोज सकाळ संध्याकाळ, त्यांना ही गोष्ट लवकर समजून येऊ शकते. कारण ध्यानाच्या उच्च स्थितीमध्ये त्या चैतन्याची अनुभूती येते आणि ती चैतन्याची अनुभूती आत्म्याच्या उपस्थितीमुळे येते. तिथे आत्मा उपस्थित आहे म्हणून ती चैतन्याची अनुभूती येते. युक्ती आणि प्रमाण. आता युक्ती म्हणजे लॉजिक आणि प्रमाण म्हणजे प्रूफ किंवा विटनेस. तर आता या दोन गोष्टी जे दिसते, भासते, असते, नसते, हे प्रकार झाले. पण बुद्धीला पटवून देण्यासाठी, बुद्धीला पटण्यासाठी युक्ती आणि प्रमाण या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. अनेक गोष्टी युक्तीने सांगाव्या लागतात, काल सांगितलं होतं तसं, अनेक गोष्टी युक्तीने सांगाव्या लागतात आणि बऱ्याच गोष्टी प्रमाणाने. प्रमाणाने म्हणजे अनुभवाने, युक्तीने म्हणजे लॉजिकने. जे अतिबुद्धिवादी नास्तिक लोक आहेत, ज्यांना स्वतःच्या बुद्धीवर खूप भरोसा आहे, खूप गर्व आहे, अशा लोकांना युक्तिवाद लागतो. खऱ्या अर्थाने ते स्वतःला बुद्धिमान समजणारे लोक खरे अज्ञानी आहेत. आणि दुसरे जे श्रद्धावान असतात त्यांना फक्त प्रमाण पाहिजे, त्यांना फक्त अनुभव पाहिजे, त्या प्रमाणाने ते समजू शकतात. आज वेळेची मर्यादा झाल्यामुळे हे सुंदर विश्लेषण आपण इथे आज थांबवणार आणि याचा उर्वरित भाग उद्या घेऊ. पण त्यापूर्वी ही ओवी एकदा घेऊया. बंध्याचिया मोडी बांधा नहोनी गुळाची गोडी तया परी जग परवडी संवित्ती जाण. या संवित्ती पदावरचं आणखी निरूपण आणि विश्लेषण हे पुढे घेऊन जाऊ. आणि चांगदेव महाराजांना ही ओवी सांगण्यामागचा अभिप्राय काय असेल हे पुन्हा उद्या समजावून घेऊ. आज इथेच विश्रांती घेऊया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.